93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम। कंग्रेचुलेशन, वीकेंड की सेटिंग झाली आहे। पूजा कोलते, अभिजीत आणि रोहिदास या सगळ्यांना मी वाउचर्स देतोय। द प्लेस टू बी, वर्ल्ड क्यूजिन रेस्ट्रो बार लोकेटेड ॲट बोट क्लब रोड। आणि बर्नार्ड सी शांताराम, शरद ठक्कर या तिघांना मी पाठवतोय ब्लू लगून ला। ब्लू लगून मल्टी क्यूजिन बुफे रेस्टॉरंट लोकेटेड ऑन ई स्ट्रीट कॅम्प, courtesy of trestro.com। अजूनही माझ्याकडे वीकेंड की सेटिंगचे खूप वाउचर्स, गिफ्ट्स, प्राइजेस आहेत जे तुमचे होऊ शकतात। फक्त व्हॉट्सअप पाठवायचं आहे आपल्या नव्या नंबरवर 8975935935। टाईप करा रेड एफ एम वर संग्राम बोलतो पुणेकर खुलतो, त्यानंतर तुमचं नाव आणि द्या पाठवून या व्हॉट्सअप नंबरवर 8975935935। बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या सैराट फिल्मच्या पडद्याच्या मागच्या कलाकारांबरोबर झालेल्या माझ्या गप्पा, चीफ असिस्टंट डायरेक्टर मिथुन चौधरी, फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर पूजा डोळस आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर गार्गी कुलकर्णी। एखादा सिनेमा कसा बनतो याबद्दल आपल्याला फार कळत नाही, पण आज नेमकं शूटिंग होतं कसं, त्यात काय गमती जमती होतात, हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळत आहे।
बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम करणाऱ्या सैराटची पडद्या मागची टीम, मिथुन, पूजा आणि गार्गी संग्राम बरोबर।
पडद्याच्या आधी चार गाण्याची पक्के, मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बज जाते रहो।